ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटेल राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मुंबईत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या 2 वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. AI इम्पॅक्ट समिटमध्ये आज आरोग्य मंत्रालयाच्या सही आणि बोध या राष्ट्रीय उपक्रमांचा प्रारंभ होणार. बंगळुरू इथं आज भारत फ्रान्स संरक्षण बैठक आणि ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदर आणि गोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची पर्यावरणविषयक परवानगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट होत आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधले संबंध दृढ होणार असून जागतिक विकासाच्या दृष्टीनं हे महत्वाचं ठरणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. मॅक्रॉन यांचं स्वागत करताना आपल्याला आनंद होत असून दोन्ही देशाच्या धोरणात्मक भागीदारीला गती देण्यास भारत उत्सुक असल्याचं मोदी म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते पहिल्यांदाच मुंबईला येत आहेत. उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक, उद्योगपती, संशोधक आणि नवोन्मेषकर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. दरम्यान इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचं आज मुंबईत आगमन झालं. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आज संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया इथं होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 हे नवीन कल्पना, नवोन्मेष आणि उद्देश यांचा शक्तिशाली संगम आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं या प्रदर्शनातून दिसून येतं असं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी काल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या AI इम्पॅक्ट समिटचा आज 2रा दिवस आहे. सर्वसमावेशक आणि प्रगतीशील वाढीसाठी AIचा वापर या विषयावर आज दिवसभरात विविध चर्चासत्र होणार आहेत. AI इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 पेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 20 पेक्षा जास्त देशांचे नेते आणि 45 पेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत 5 नाविन्यपूर्ण स्टार्टअपसह भारतातल्या वेगानं वाढणाऱ्या AI आणि गेमिंग परिसंस्थेशी संबंधित चर्चा आणि प्रदर्शनांचा समावेश आहे. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या 2 वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित AI समिट दरम्यान घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सामान्य जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर वाढवणं, या क्षेत्रातल्या नवीन संशोधनाला प्रोत्साहन देतानाच त्याचे तोटे कमीत कमी करणं याला आपलं प्राधान्य असेल असंही वैष्णव यावेळी म्हणाले. इंडिया AI समिटमध्ये आज आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात सही आणि बोध या 2 महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमांचा प्रारंभ होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते याची सुरुवात होईल. स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया म्हणजे सही आणि बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ AI म्हणजेच बोध असे हे 2 उपक्रम आहेत. भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित, नैतिक, प्रमाणाधारित आणि सर्वसमावेशक वापर करण्यासाठीची मार्गदर्शक चौकट म्हणून सही उपक्रम काम करणार आहे, तर बोध ही गोपनीयतेचं संरक्षण करणारं व्यासपीठ आहे. जागतिक स्तरावर एक जबाबदार आणि स्पर्धात्मक आरोग्य AI परिसंस्था तयार करण्याच्या दिशेनं देशानं टाकलेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार ही नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज जयपूर इथं त्याचं उद्घाटन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक धोरण आणि आराखडा तसंच अॅग्रिकोश या हॅकेथॉनचं देखील उद्घाटन त्यांनी केलं. भारत विस्तारवर देशभरातल्या शेतकऱ्यांना शेती आणि शेतमाल विक्रीविषयक सर्व प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध राहील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री कॅथरीन वाउट्रीन यांच्या अध्यक्षतेखाली आज भारत फ्रान्स संरक्षण बैठक होत आहे. बंगळुरू इथं होणाऱ्या या बैठकीत संरक्षण सहकार्यांच्या सर्व बाजूंचा आढावा घेतला जाईल. संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक भागीदारी यावर प्रामुख्यानं चर्चा होईल. तसंच या बैठकीत संरक्षण सहकार्य कराराचे पुढील 10 वर्षांसाठी नूतनीकरण होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत संयुक्त उद्योगाकडून हॅमर क्षेपणास्त्राची निर्मितीसंदर्भात सामंजस्य करार होईल असा अंदाज आहे. हवामान बदलाचं आव्हान दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत असून त्यावर तातडीनं कृती गरजेची असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. पर्यायी इंधनाचा वापर आणि पर्यावरणपूरक सोयी सुविधा यावर भविष्यात भर राहणार असून हवामान बदलाला तोंड देण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आर्थिक पाठबळाची गरज असल्याचं ते म्हणाले. गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांच्या उच्चस्तरीय मंथन परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या धोरणाला साकार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल म्हणून या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात बारामतीजवळ महिन्यापूर्वी कोसळलेल्या लिअरजेट 45 विमानाच्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधला डेटा मिळवण्यासाठी व्हॉईस रेकॉर्डरच्या निर्मात्या कंपनीकडून विशेष सहाय्य मागवलं असल्याचं विमान अपघात तपास कार्यालय अर्थात AAIB म्हटलं आहे. या विमानात 2 स्वतंत्र रेकॉर्डर होते. दुर्घटनेपूर्वी हे दोन्ही रेकॉर्डर बराच काळ तीव्र तापमानात राहिल्याचं AAIB म्हटलं आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा तसंच मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे नवनियुक्त निरीक्षक NK मिश्रा आज संध्याकाळपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदर गोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं पर्यावरणविषयक परवानगी दिली आहे. न्यायाधिकरणाच्या कोलकाता पीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला. या प्रकल्पामुळे किनारी क्षेत्र आणि इतर मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिकांवर हा आदेश दिला आहे. प्रकल्पात पर्यावरणाच्या दृष्टीनं पुरेशी काळजी घेण्याची तरतूद आहे, मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे असं न्यायाधिकरणानं म्हटलं आहे. बांगलादेशात BNP अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज पदाची शपथ घेतली. बांगलादेश संसदेचं अध्यक्षपद तसंच उपाध्यक्षपद रिक्त असल्यानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना शपथ दिली. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप D न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात कॅनडानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅनडानं 20 षटकात 4 बाद 173 धावा करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. ग्रुप B आजचा सामना श्रीलंकेत पलिक्कल इथं आयर्लंड आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर C ग्रुपमध्ये स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ हा सामना संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मुंबईत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या 2 वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. AI इम्पॅक्ट समिटमध्ये आज आरोग्य मंत्रालयाच्या सही आणि बोध या राष्ट्रीय उपक्रमांचा प्रारंभ होणार. बंगळुरू इथं आज भारत फ्रान्स संरक्षण बैठक आणि ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदर आणि गोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची पर्यावरणविषयक परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.